नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीनं वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा हा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. तर श्रोता, याच परमेश्वराच्या वचनातून आज आपल्याशी बोलणार आहेत श्रीमती रोशना पिटर.
ह्यावेळी आपण प्रार्थना करूया. हे आमच्या परमपवित्र सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तुझी स्तुती असो की तू आपल्या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोलतोस, आमचं तू मार्गदर्शन करतोस. आम्ही जे पापी आहोत, जे तुझ्यापासून दूर गेलेले आहोत, आमचा आणि तुझा जो संबंध तुटलेला होता, त्या आमच्याकरिता तू तारणाचा मार्ग येशू ख्रिस्ताच्याद्वारे उघडलास. खरोखर प्रभू, जर तू हे कार्य केले नसतेस तर आम्ही नाश झालो असतो, आमच्याकरिता कुठलीच आशा नव्हती. आम्ही तुझे आभारी आहोत, कारण आमच्यासारख्या तुच्छ लोकांवर तू ही दया केलेली आहेस, तुझी कृपा तू आमच्यावर प्रगट केलेली आहेस. पवित्र बाबा, आम्हातील प्रत्येकाची तू मदत कर की आम्ही तुझं वचन समजून घ्यावं. ह्या दिवसांमध्ये जेव्हा आम्ही आमोसच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत, तेव्हा आमची तुझ्याजवळ हीच प्रार्थना आहे की तू ह्या वचनांच्याद्वारे आमच्याशी बोल. आम्ही स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करावे म्हणून तू आम्हाला विशेष रीतीने मार्गदर्शन पुरेव. आज बाबा, जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे. जे अनाथ आहेत, अपंग आहेत, विधवा आहेत, त्या सर्वांसोबत तू हो, कारण तू विधवांचा कैवारी आहेस, अनाथांचा वाली आहेस, आणि तू अशा सर्वांवर कृपादृष्टी करणार आहेस. प्रत्येकाला आशीर्वादित कर प्रभू. आजची ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत, तू आमचं मार्गदर्शन कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागितली आहे म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही आमोसच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि पाचव्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. परमेश्वराने आपल्या वचनाच्याद्वारे इस्रायलच्या घराण्याला सांगितले होते की त्यांनी आपल्या पापांबद्दल पश्चाताप करावा, त्यांनी वाईटाचा द्वेष करावा, बऱ्याची आवड धरावी. आणि परमेश्वर म्हणतो की जर तुम्ही आपल्या पापापासून मागे फिराल आणि माझ्याकडे परताल तर मी तुम्हाला आशीर्वाद देईन. हे लोक दांभिकतेने भरलेले होते, ह्यांच्यामध्ये धार्मिकतेचा खोटा आव भरलेला होता. परंतु परमेश्वर त्यांना चेतावणी देत आहे, तो त्यांना सांगत आहे की अशा प्रकारे तुम्ही स्वतःवर परमेश्वराचा न्याय ओढून घेत आहात आणि स्वतःचा नाश ओढून घेत आहात. आणि श्रोत्यांनो, आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये पाहिले होते की कशाप्रकारे ही दांभिकता आजसुद्धा आमच्या मंडळांमध्ये आणि लोकांमध्ये भरलेली आहे. अनेक जण ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहणारे आहेत, परंतु त्या आगमनाकरिता ते तयारी करीत नाहीत, ते तयार नाहीत. फक्त तोंडाने बोलून ते असं सांगतात की आम्ही ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत आहोत. लक्षात ठेवा श्रोत्यांनो, की मंडळी जरी मोठ्या संकटाच्या काळातून जाणार नाही, तरी ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर सर्व विश्वासणाऱ्यांना उभे राहायचे आहे. म्हणून पॉल करिंथकरास दुसरे पत्र पाचवाध्याय आणि अकराव्या वचनामध्ये म्हणतो, करिंथकरास दुसरे पत्र पाचवाध्याय अकरावे वचन, यास्तव आम्ही प्रभूचा धाक जाणून माणसांची समजूत करतो. तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही स्वर्गात गेल्यावर तो तुम्हाला तुमच्या नियमित उपासनेला जाण्यासाठी काही पदक देईल, तर तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे. तुमचे तुमच्या घरातले जीवन, तुमच्या व्यवसायातली, सामाजिक जीवनातली तुमची साक्ष, स्त्री किंवा पुरुषांशी तुमचे वर्तन, या सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर सादर केल्या जाणार आहेत. शरीराने केलेल्या सर्व गोष्टींचा तेथे न्यायनिवाडा होणार आहे. सर्व काही सुरळीत करण्याची तुमची इच्छा आहे काय? पॉल म्हणतो करिंथकरास पहिले पत्र अकरावाध्याय आणि एकतीसाव्या वचनात, करिंथकरास पहिले पत्र अकरावा अध्याय आणि एकतीसावं वचन, कारण जर आपण आपलाच निवाडा केला असता तर आपला न्याय करण्यात आला नसता. याच कारणासाठी मी प्रभूजवळ सर्व गोष्टी आणि चुका कबूल करीत असते. त्याच्याजवळचा माझा हिशोब अगदी कमी असावा अशी माझी इच्छा असते. मी जर या गोष्टी सुरळीत केल्या नाहीत तर त्या न्यायसनासमोर तो एक दिवस त्या सुरळीत करणार आहे. तुम्ही आज देवाविरुद्ध कुरकुर केले आहे काय? कोणाच्या पाठीमागे त्या व्यक्तीची चहाडी केली आहे काय? संतापाने वाटेल ते आपण बोलला आहात काय? लक्षात ठेवा की या सर्व वर्तनाने येशू ख्रिस्त तुम्हाला शाबासकी देणार नाही, या सर्व गोष्टींचा तो न्याय करणार आहे. स्वर्गामध्ये सर्व सुरळीत असायला हवे व ख्रिस्ताच्या न्यायसनाचा उद्देश तोच आहे. आमोस त्याच्या देशबांधवांना हे स्पष्टपणे सांगत आहे की यहोवाच्या दिवसाची इच्छा धरणे सोडून द्या, तो प्रकाशाचा नाही तर अंधकाराचा दिवस आहे. तुम्हाला त्यासाठी मोठ्या संकटाच्या काळातून जायचे आहे. पुढे आमोस 5:19 वचनात काय म्हणतो पहा. आमोसचे पुस्तक 5:19. जणू काय कोणी माणूस सिंहापासून पळून गेला आणि अस्वलाने त्याला गाठले, अथवा त्याने घरात जाऊन आपला हात भिंतीशी टेकला आणि साप त्याला डसला, तसे घडेल. आमोस नाट्यमय शैलीचाही आपल्या संदेशामध्ये उपयोग करतो आणि त्याची भाषा भाषेच्या अलंकारांनी युक्त अशी आहे. आता श्रोत्यांनो, आपण जे वचन वाचले त्यातून तो आम्हाला किंवा त्या यहुद्यांना सांगत आहे की यहोवा देवाचा क्रोध, त्याचे शासन अटळ आहे. ते वेगवेगळ्या स्वरूपात आमच्यासमोर येईल आणि त्यापासून आम्ही कितीही दूर पळण्याचा, स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न निष्फळ ठरेल. मग अशा त्या अटळ व अपरिहार्य क्रोधाच्या दिवसाची त्यांनी का अपेक्षा करावी? एवढ्या पुढच्या गोष्टींचा विचार करून त्यांची अपेक्षा करण्यापेक्षा पश्चातापाने यहोवाकडे वळावे हे त्यांच्या हिताचे आहे. श्रोत्यांनो, आम्ही या पृथ्वीवर कशा प्रकारचे जीवन जगतो याविषयी आम्ही काळजी घ्यायला हवी. आमचे तारण त्यामुळे धोक्यात नाही, ते तर ख्रिस्ताने खंडणी भरून सुरक्षित केले आहे. परंतु आमच्या वर्तनाचा हिशोब आम्हाला त्याच्यासमोर द्यावा लागणार आहे. आम्ही आमची पातके त्याच्याजवळ कबूल करून त्याच्यासमोर शुद्ध व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करणे अगत्याचे आहे. मला माहीत आहे व देवाला मान्य आहे की तुम्ही व मी स्वतःच्या इच्छेच्या बळावर व स्वतःच्या सामर्थ्याने पवित्र जीवन जगू शकत नाही, परंतु देवाने आमचा हा दुबळेपणा जाणून आम्हाला त्याचा पवित्र आत्मा दिला आहे, जो आमचे मार्गदर्शन करण्यास सतत सिद्ध असतो. तो आमच्या अशक्तपणात आम्हाला हातभार लावतो आणि जो आमच्याकरिता कैवारी व सत्याचा आत्मा आहे. आम्ही देवाच्या प्रकाशात चालावे म्हणून त्याने आम्हाला त्याच्या वचनाचा प्रकाशही दिला आहे. ते पवित्र वचन आमच्याकरिता आरशाप्रमाणे आहे. जर देवाच्या वचनाच्या प्रकाशात, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्ही चालू, तर निश्चितच आम्ही आमच्या दैहिक स्वभावावर विजय प्राप्त करू आणि देवाला आवडेल असे जीवन जगू. आम्हाला रोज पवित्रीकरणाची गरज आहे, नाहीतर आम्ही आमोसच्या समकालीन यहुद्यांप्रमाणे होऊ. 5:20 पहा. आमोसचे पुस्तक 5:20. यहोवाचा दिवस प्रकाश न होता अंधार होणार नाही काय? तो अगदी काळोख व त्यात काही तेज नाही असा होणार नाही काय? आमोस त्यांना पुन्हा जाणीव करून देत आहे की ज्या यहोवाच्या दिवसाची ते इच्छा धरतात तो एक असह्य वाटणारा मोठ्या संकटाचा दिवस कालावधी असणार आहे. 5:21-23 या वचनांमध्ये आपण वाचतो, 5:21-23, मी तुमच्या सणास द्वेषतो, मी ते अवमानतो आणि मी तुमच्या मेळ्यांचा वासही घेणार नाही. जरी तुम्ही आपली होमार्पणे व अन्नार्पणे मला अर्पिले तरी मी ती स्वीकारणार नाही आणि तुमच्या पुष्ट पशूंच्या शांतर्पणाकडे मी दृष्टी लावणार नाही. तू आपल्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर कर, कारण तुझ्या वीणांचे वादन मी ऐकणार नाही. कदाचित या लोकांना वाटले असावे की त्यांच्या विधींनी ते परमेश्वराला संतुष्ट करू शकतील, पण त्या विधींच्या मागे जी त्यांची वृत्ती होती व त्यामुळे जे त्यांचे वर्तन होते ते सर्व त्यांच्या धार्मिक वर्तनाशी विसंगत होते. म्हणूनच परमेश्वराला त्यांच्या निरर्थक पोकळ विधींचा वीट आलेला होता. धार्मिक वर्तनाच्या मागे जो विश्वास असतो तो जीवनातून व्यक्त व्हायला हवा. जर आमचे वर्तन आम्ही दावा करीत असलेल्या विश्वासाशी विसंगत असेल तर ते देवाला संतोष देत नाही. नवीन करारात पुन्हा पुन्हा आम्हाला सांगण्यात आले आहे की आम्ही पवित्र व निर्दोष जीवन जगावे हा बोध आम्ही मोठ्या गांभीर्याने स्वीकारायला हवा आणि आमच्या वर्तनात त्याचा उपयोग करायला हवा. तसे नसेल तर आमच्या व त्या इस्रायली लोकांमध्ये काही फरक असणार नाही. तुम्हाला काय वाटतं श्रोतांनो की मी तुमच्याविषयी बोलत आहे? छेछे, मी तर आमोसच्या काळातल्या शोमरोनातील यहुद्यांविषयी बोलत आहे. माझे बोलणे तुमच्या जिव्हारी लागत असेल तर कान बंद करू नका, त्यावर विचार करा. देवाचा आत्मा तुम्हाला काय सांगत आहे त्याकडे लक्ष द्या, कारण तो तुमचे अधर्म दूर करून तुम्हाला देवासमोर पवित्र व निर्दोष करायला समर्थ आहे. आम्ही ह्या दिवसांमध्ये आमोसच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि पाचव्या अध्यायाची काही वचने आम्ही अभ्यासत आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की इस्रायल लोक त्यांच्या पवित्र स्थळी मेळ्यांच्या वेळेस देवाची अभिवचने आपल्यासह आहेत या खोट्या आशेने जात होते, परंतु बेथेल, बेरशेबा व गिलगाल या तिन्ही ठिकाणी देवाने त्यांच्या पूर्वजांना दिलेली अभिवचने आता त्यांच्याकरिता निरर्थक होती. याचे कारण परमेश्वर बदलला होता असे नाही, तो तर युगानुयुग सारखाच आहे आणि त्याची अभिवचने कधी नष्ट न होणारी आहेत. पण ती अभिवचने वारशाने ज्यांना मिळाली होती ते लोक बदलले होते. त्यांनी देवाचे नियमशास्त्र पाळले नव्हते, त्यांनी अन्य देवांची पूजा केली होती आणि पवित्र्याचे आचरण करणे त्यांच्या गावीही नव्हते. अर्थातच त्या अभिवचनांची पूर्तता त्यांच्या या वर्तनामुळे शक्य नव्हती. म्हणून प्रभू परमेश्वर त्यांना सांगत आहे की त्यांचे सण व त्यांचे मेळे त्याला वीट आणतात. आता परमेश्वराची त्यांच्यापासून काय अपेक्षा आहे ते आपण पाचवा अध्याय 24-26 या वचनांमधून वाचूया. आमोसचे पुस्तक पाचवा अध्याय 24-26 वचने. तर न्याय जलाप्रमाणे व न्यायपण सदा वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणे वाहो. अहो इस्रायलाचे घराणे हो, तुम्ही रानात 40 वर्षे मला यज्ञ व दान अर्पित होता काय? तुम्ही तर आपल्या राजाचा डेरा व तुमच्या मूर्तीचा देव्हारा, तुम्ही आपणासाठी केलेला तुमच्या देवाचा तारा ही वाहून नेत होता. यास्तव मी तुम्हाला दमिष्काच्या पलीकडे पाडावपणात घालवीन असे यहोवा म्हणतो. सैन्याचा देव हे त्याचे नाव आहे. जुन्या करारातील सुरुवातीच्या पुस्तकांवरून आम्हाला समजते की इस्रायली लोक रानात असताना परमेश्वराने घालून दिलेले यज्ञार्पणाचे नियम पाळत होते, परंतु ते जसे जसे मूर्तीपूजक राष्ट्रांच्या सहवासात येत गेले तसे तसे ते त्यांच्या परंपरांमध्ये वाहवत जाऊ लागले. असं वाटतं की जरी मोशेच्या नेतृत्वाखाली असलेले हे लोक परात्पर सेनाधीश देवासमोर नम्रता आचरत होते, तरी त्यांच्या मनात मुळातच मूर्तीपूजा होती. त्यांनी देवाच्या उद्धाराचे सत्य व त्याचे त्यामागचे सामर्थ्य कधी नीट समजून घेण्याचा प्रयत्न केलाच नाही, आणि केला असला तरी पुन्हा पुन्हा नव्या पिढींनी त्या उद्धाराच्या सत्यापासून व देवाच्या प्रगटीकरणापासून वेळोवेळी दूर जाण्याचा प्रयत्न केला. आमोस या अंतकरणाच्या बंडखोरीविषयी बोलत आहे. तो त्यांना म्हणतो, तुम्ही आपल्या राज्याचा डेरा व तुमच्या मूर्तीचा देव्हारा, तुम्ही आपणासाठी केलेला देवाचा तारा ही वाहून नेत होता. अश्शूरचे सैन्य या देशाच्या रस्त्यांवर राज्य करण्याच्या खूप आधीच अश्शूरचे देव या लोकांच्या अंतकरणात राज्य करीत होते. अश्शूरी लोकांचा युद्धाचा देव सक्कुत याचा राणी हा ग्रह होता आणि त्याची उपासना शोमरोनातले यहुदीही करीत होते. बेथेल, बेरशेबा व गिलगाल येथे पवित्र मेळ्यांसाठी जाणारे हे यहुदी या देवाचीही उपासना करीत असत. जो सर्व शक्तिमान आहे त्या यहोवा देवाची उपासना करण्याऐवजी सक्कुत ह्याची उपासना करणे केवढे मूर्खपणाचे कृत्य होते, आणि ज्याने तारांगण निर्माण केले त्या निर्माणकर्त्यासमोर झुकण्याऐवजी एका ताऱ्यासमोर झुकणे केवढे हास्यास्पद होते. इस्रायली हे सर्व करीत होते आणि तरीही देवाच्या आशीर्वादांची, त्याच्या अभिवचनांच्या परिपूर्ततेची ते वाट पाहत होते. एका देशातील राजाने एका व्यक्तीला हद्दपार केले, त्याने त्यांचा शिरच्छेदही केला असता, परंतु त्याने तसे काही करण्याआधी त्या व्यक्तीला नैसर्गिक मृत्यू आला आपल्या मृत्यूशयेवर पडलेले असताना तो म्हणाला, मी माझ्या राजाची जशी सेवा केली तशी मी माझ्या देवाची सेवा केली असती तर किती बरे झाले असते. अनेक ख्रिस्ती लोकांना आपल्या मृत्यूशयेवर म्हणावे लागेल की मी माझ्या आयुष्यात सकुथाची सेवा केली, मी मोलेखाची लोभाची उपासना केली, मी दैहिक गोष्टींची उपासना केली, मी माझ्या देवाची सेवा केली नाही. आणि त्यांना त्यावेळी पश्चाताप होईल की त्यांनी आपले आयुष्य देवाची सेवा न करता इतर सर्व गोष्टींची सेवा करीत घालवले. प्रियश्रोतांनो, तुमच्या व माझ्या उत्तर क्रियेच्या वेळेस मंदिरात सुंदर गीते गायला जातील. उपदेशक लोक किंवा सेवक लोक चांगला उपदेश सुद्धा करतील. आमची प्रशंसा केल्या जाईल. आमच्या चांगल्या गुणांची ते वाखाणणी करतील. पण त्याचा काय उपयोग? एक दिवस तुम्हाला व मला ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर उभे राहायचे आहे. मला या जाणीवेने फार अस्वस्थ वाटते. म्हणून मी ख्रिस्ताच्या खातेवहीत माझ्या अपराधांची कमीत कमी नोंद होईल ह्याचा प्रयत्न करीत आहे. इस्रायली लोकांप्रमाणे मला असे पुष्कळ लोक माहीत आहेत की ते ख्रिस्ती असल्याचा दावा करतात. काही तर विश्वासणारे असल्याचा दावा करतात, पण ते अनेक मानसिक प्रतिमांची उपासना करतात, तरीही देवाच्या अभिवचनाचा दावा करतात. देवाने इस्रायली लोकांना स्पष्ट सांगितले की अशुराच्या देवाचे ते भजन पूजन करतात, ते दमिष्काच्या पलीकडे अशुरात पाडावपणात नेल्या जातील. ते त्यांच्या मनाने व अंतकरणाने खोट्या देवाकडे केव्हाच गेलेले आहेत. ज्याचे नाव सैन्याचा देव आहे तो त्यांच्या या दांभिक धार्मिकतेने स्वतःची चेष्टा होऊ देणार नाही. आता श्रोतांनो, आपण आमोसचे पुस्तक 5 आणि 27 वचन वाचूया. 5:27 वचन, यास्तव मी तुम्हाला दमिष्काच्या पलीकडे पाडावपणात घालवीन असे यहोवा म्हणतो. सैन्यांचा देव हे त्याचे नाव आहे. परमेश्वर भविष्यामध्ये इस्रायला शासन करणार होता. आरामाच्या पुढे म्हणजे दमिष्काच्या पलीकडे निनवे जेथे आहे तिकडे तो त्यांना पाडावपणात घालणार होता. श्रोतांनो, परमेश्वराच्या वचनामध्ये जितक्या भविष्यद्वाण्या आहेत त्यातील बऱ्याच पूर्ण झालेल्या आहेत. काही भविष्यद्वाण्या अजून पूर्ण व्हायच्या आहेत. परंतु मी आपणाला सांगू इच्छिते की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना घेण्यास येणार ही भविष्यद्वाणी पूर्ण होणार आहे. आणि ती केव्हा पूर्ण होईल ती कोणालाच माहिती नाही. म्हणून ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे परमेश्वराचे लोक झालेले आहेत, त्यांच्यासाठी ही एक जिवंत आशा आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः येऊन त्यांना स्वतःसोबत राहण्याकरिता घेऊन जाणार आहे. परंतु हा दिवस, ही वेळ कधीही कोणालाच माहीत नाही. परंतु ज्याप्रमाणे बाकी भविष्यद्वाण्या पूर्ण झालेल्या आहेत त्याप्रमाणे ही सुद्धा भविष्यद्वाणी पूर्ण होणार आहे. आज आम्हाला ही पृथ्वीवर जे जीवन प्राप्त झालेले आहे त्यामध्ये परमेश्वराची हीच इच्छा आहे की आम्ही त्याच्याकरिता जीवन जगावे, आमच्या जीवनाच्याद्वारे त्याचे गौरव व्हावे, त्याची सेवा व्हावी. परंतु त्याबरोबरच आम्ही ख्रिस्ताला समर्पित असे जीवन जगावे. जशोत्यानो, आपण ख्रिस्ताविरहित जीवन जगत आहात तर लक्षात ठेवा की आपण कितीही चांगले जीवन व्यतीत केले तरी त्याद्वारे आपले तारण होऊ शकणार नाही. आपल्याला पापांची क्षमा आपल्या चांगल्या कार्यांद्वारे तीर्थस्थानाला जाऊन किंवा शरीराला यातना देऊन आपण प्राप्त करू शकणार नाही. पापांची क्षमा आणि तारण फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताच्याद्वारे पापांची क्षमा प्राप्त करून आपण प्राप्त करून घेऊ शकता. जर आपण ख्रिस्ताला समर्पित असे जीवन जगत आहात तर आपणाकरिता एक जिवंत आशा ही आहे की आपण मृत्यूनंतरचे जीवन त्याच्यासोबत व्यतीत कराल. किंवा जर येशू ख्रिस्त आपणास घ्यायला आला तर आपले सार्वकालिक जीवन त्याच्यासोबत स्वर्गामध्ये व्यतीत होईल. परंतु श्रोत्यानो, आम्हाला देवाला भिवून देवाच्या गौरवाकरिता जीवन जगायचे आहे. आमच्या जीवनाच्याद्वारे लोकांना आम्ही आशीर्वाद द्यायचा आहे. आम्ही परमेश्वराच्या राज्याची घोषणा लोकांना करायची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान लोकांना सांगायचे आहे, जेणेकरून त्यांना आम्ही नाश होण्यापासून वाचवू शकू। ही जबाबदारी आमच्यावर सोपवण्यात आलेली आहे। तर आपण जे विश्वासणारे आहात, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांनी ही जबाबदारी पार पाडायची आहे। तर आपले जीवन ह्या कार्याकरिता समर्पित करा। परंतु ज्यांनी अद्यापही ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाही, त्यांनी लक्षात ठेवावे की आपणाकरिता ही संधी आहे की आपण पापांबद्दल पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारू शकता। ह्याकरिता असं नका समजू की आपणाला नंतर वेळ प्राप्त होईल, किंवा अजून आपण लहान आहात, तरुण आहात, आपण जेव्हा मोठे व्हाल तेव्हा आपण हा निर्णय घ्याल। आज जेव्हा परमेश्वर आपणाशी बोललेला आहे, तेव्हा हा निर्णय घेण्यामध्ये हयगय करू नका, वेळ गमावू नका। परंतु ह्याच क्षणी आपल्या सर्व पापांची कबुली देऊन ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारा। परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ।
आपण ऐकत होतात कार्यक्रम उपासना। या कार्यक्रमाविषयी आपणास काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास आम्हास अवश्य लिहा। कळवण्यासाठी पत्ता असा आहे, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिन कोड क्रमांक 440004।
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com। ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com।
तर श्रोते हो, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे। पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।